आकाशवाणी विजयालक्ष्मी साळवी आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पूर्व आशियाई देशांच्या शिखर परिषदेची सांगता. दोन दिवसांच्या लाओ दौऱ्यानंतर पंतप्रधान मायदेशी परतले. चालू आर्थिक वर्षात प्राप्तीकर विभागाकडे प्रत्यक्ष करापोटी 13,57,000 कोटी रुपये जमा. विजयादशमी सणाचा आज देशभरात उत्साह. नागपुरात रेशीमबागेत संघाचं पथसंचलन सुरू तर दीक्षाभूमीवर धम्मचक्र प्रवर्तन दिन सोहळा. आणि केरळमध्ये अतिवृष्टीचा इशारा. 5 जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी. आता सविस्तर बातम्या. हिंद प्रशांत महासागर क्षेत्राचा विकास आणि शांतता यासाठी इथल्या सर्व देशांनी मुक्त सर्वसमावेशक विकासानुकूल असणं आणि नियमांचं पालन करणं गरजेचं आहे असं ठाम प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 19व्या पूर्व आशियाई देशांच्या शिखर परिषदेत केलं. संपूर्ण हिंद प्रशांत क्षेत्रासाठी दक्षिण चीन समुद्रात शांतता सुरक्षा आणि स्थैर्य कायम असणं महत्वाचं आहे. या मुद्द्यावरही पंतप्रधान मोदी यांनी आपल्या भाषणात भर दिला. जगात विविध देशांमध्ये सुरू असलेल्या संघर्षाबाबत चिंता व्यक्त करताना सर्वांचाच दृष्टिकोन विस्तारवादाचा नाही तर विकासच असला पाहिजे असं मत त्यांनी व्यक्त केलं. परस्परांमधील समस्यांवर युद्धभूमीवर तोडगा निघू शकत नाही या आपल्या मताचा त्यांनी पुनरुच्चार केला. शांततेसाठीच्या प्रयत्नांमध्ये सर्व प्रकारची मदत करणं भारत यापुढेही सुरूच ठेवेल असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलं. पंतप्रधानांच्या उपस्थितीत काल भारत आणि लाओ यांच्यात 6 सामंजस्य करार करण्यात आले. 2 दिवसांच्या लाओ दौऱ्यानंतर पंतप्रधान काल संध्याकाळी मायदेशी परतले. प्राप्तीकर विभागाकडे 2024-25 या आर्थिक वर्षात आतापर्यंत प्रत्यक्ष करापोटी 13,57,000 कोटी रुपयांहून अधिक कर जमा झाला आहे. यामध्ये 7,00,000 कोटी रुपयांपेक्षा अधिक वैयक्तिक कर तर 6,00,000 कोटींहून अधिक व्यावसायिक कराचा समावेश आहे. तसंच आयकर विभागाकडून 2,31,000 कोटी रुपयांचा परतावाही जारी करण्यात आला आहे. निव्वळ प्रत्यक्ष कर संकलनात 18% अधिक वाढ नोंदवण्यात आली आहे. नूतन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयानं पीएम सूर्या घर मोफत वीज योजनेअंतर्गत नाविन्यपूर्ण प्रकल्पांच्या अंमलबजावणीसाठी मार्गदर्शक तत्वं जारी केली आहेत. या योजनांच्या घटकांमध्ये नाविन्यपूर्ण प्रकल्पांतर्गत छतावरील प्रगत सौर ऊर्जा तंत्रज्ञान व्यावसायिक प्रारूप आणि एकात्मिक तंत्रज्ञानातल्या प्रगतीला प्रोत्साहन देण्यासाठी 500 कोटी रुपये राखीव ठेवले आहेत. योजनेच्या घटकांतर्गत इलेक्ट्रॉनिक वाहनं बॅटरी स्टोरेज छतावरील सौर ऊर्जांसारख्या उदयोन्मुख स्टार्टअप संस्था आणि उद्योगांना नव्या संकल्पना राबवण्यास सहाय्य करण्याचा उद्देश आहे. यासाठी नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ सोलर एनर्जी अंमलबजावणी संस्था म्हणून काम करेल. निवड झालेल्या प्रकल्पांना खर्चाच्या 60% किंवा 30 कोटी रुपये यापैकी जे कमी असेल ते अर्थसहाय्य देण्यात येईल. भारत आणि युरोप यांच्यातल्या व्यापारात परस्पर सामंजस्य आणि सहकार्यामुळे वेगानं वृद्धी होऊ शकते असं वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी म्हटलं आहे. काल नवी दिल्ली इथं फेडरेशन ऑफ युरोपियन बिझनेस इन इंडियाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. जग प्रतिकाराच्या तत्वावर चालू शकत नाही तर परस्पर सहकार्यातून उपाय शोधण्याची गरज असल्याचं त्यांनी नमूद केलं. युरोपियन युनियनची धोरणं आणि जंगलतोडीशी संबंधित नियम कार्बन बॉर्डर अॅडजस्टमेंट मेकॅनिझमसारख्या कृतींचा भारतीय उद्योगांवर परिणाम झाल्याचं गोयल म्हणाले. चांगल्याचा वाईट प्रवृत्तीवर विजयाचा दिवस. प्रभू श्रीरामाचा रावणावर विजयाचा दिवस म्हणून आज विजयादशमीचा उत्सव देशभर साजरा केला जातो आहे. या निमित्तानं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी नागरिकांना विजयादशमीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. श्रद्धा आणि आशेचा हा सण सर्वांसाठी यश समृद्धी आणि आनंद घेऊन येईल अशी आशाही राष्ट्रपतींनी व्यक्त केली आहे. विजयादशमीच्या निमित्तानं महाराष्ट्रातल्या नागपूर इथल्या रेशीमबाग मैदानावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीनं आयोजित संचलनाला प्रारंभ झाला असून भारतीय अवकाश संशोधन संस्था म्हणजे इस्रोचे माजी अध्यक्ष के राधाकृष्णन मुख्य अतिथी म्हणून उपस्थित आहेत. सरसंघचालक मोहन भागवत यांच्या हस्ते शस्त्रपूजन झाल्यानंतर संचलनाला सुरुवात झाली आहे. याप्रसंगी रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अन्य मान्यवर तसंच संघ स्वयंसेवक उपस्थित आहेत. नागपूरसह महाराष्ट्रातल्या विविध राष्ट्रीय स्वयंसेवक संघांकडून पथसंचलनाचं आयोजन करण्यात आलं आहे. आज धम्मचक्र प्रवर्तन दिनही साजरा होत आहे. यानिमित्त नागपूरमधल्या दीक्षाभूमीवर आज संध्याकाळी मुख्य कार्यक्रम होणार असून उत्तर प्रदेशमधल्या कुशीनगर भिक्षू संघाचे अध्यक्ष भदंत एएबी ज्ञानेश्वर, महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनाचे प्रणेते आकाश लामा आणि दीक्षाभूमीवरील बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे अध्यक्ष भदंत आर्य नागार्जुन सुरई ससाई प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतील. आजच्या दिवसासाठी अनुयायांसाठी रेल्वे विभागाकडून विशेष गाड्या चालवल्या जात आहेत. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. नॅशनल कॉन्फरन्स पक्षाचे उपाध्यक्ष ओमर अब्दुल्ला यांनी काल जम्मू काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांची भेट घेऊन सरकार स्थापनेचा दावा केला आहे. आपण नायब राज्यपालांना भेटून नवीन सरकारच्या शपथविधीची तारीख निश्चित करण्याची विनंती केली आहे, असं अब्दुल्ला यांनी भेटीनंतर पत्रकारांशी बोलताना सांगितलं. नॅशनल कॉन्फरन्स पक्षाचे काँग्रेस, सीपीआयएम, आप आणि अन्य पक्ष या आघाडी पक्षांसोबत सरकार स्थापनेवरून कोणतेही मतभेद नाहीत, असं ते पुढे म्हणाले. नॅशनल कॉन्फरन्स पक्षानं विधिमंडळ पक्षाचे नेते म्हणून ओमर अब्दुल्ला यांची निवड केली आहे. आफ्रिकेत मंकीपॉक्स आजारामुळे सुमारे 1000 जास्त लोक मृत्युमुखी पडले आहेत, तर लागण झालेल्यांची संख्या 38000 जास्त आहे. शिन्हुआ वृत्तसंस्थेनं दिलेल्या वृत्तानुसार 16 आफ्रिकन देशांमध्ये मंकीपॉक्स आजाराची प्रकरणं नोंदवण्यात आली आहेत. मंकीपॉक्स हा दुर्मिळ विषाणूजन्य रोग आहे. याच्या संसर्गामुळे सामान्यत ताप, पुरळ आणि लिम्फ नोड सुजतात. दरम्यान युगांडाच्या मध्यवर्ती भागात या रोगाचा उद्रेक झाल्यामुळे ही वाढ रोखण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेनं आपत्कालीन प्रतिसाद पथक पाठवलं आहे, अशी माहिती युगांडाच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी काल दिली. दक्षिण रेल्वेच्या मैसूर दरभंगा एक्सप्रेस रेल्वेगाडीला काल चेन्नईतल्या कावरपट्टई इथं अपघात झाला. ही गाडी ट्रेन लूप लाईनमध्ये उभ्या असलेल्या मालगाडीला धडकल्यानं तिचे 12-13 डबे रुळावरून घसरल्याची माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली आहे. चेन्नईतल्या पोनेरी इथून जात असताना गाडी ट्रेन लूप लाईनमध्ये घुसली होती. या अपघातात जीवितहानी झाली नसून 16 प्रवासी जखमी झाल्याची माहिती रेल्वे प्रशासनानं दिली आहे. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. वैद्यकीय बचाव पथक आणि मदत पथक अपघातस्थळी रवाना झाली असून आपत्ती दलाचे 30 जवान देखील दाखल झाले आहेत. अपघातात पार्सल व्हॅनला लागलेल्या आगीवर अग्निशमन दलानं नियंत्रण मिळवलं आहे. या घटनेमुळे चेन्नई गुदूर गाडी थांबवण्यात आली असून तिरुची हावडा एक्सप्रेस, एर्नाकुलम टाटनगर एक्सप्रेस आणि काकीनाडा धनबाद विशेष गाडी इतर मार्गानं वळवण्याचे प्रयत्न केले जात आहेत. शारजहाला जाणाऱ्या एअर इंडिया एक्सप्रेस विमानात काल बिघाड झाल्यानं हे विमान तिरुचिरापल्ली विमानतळावर आपत्कालीन परिस्थितीत उतरवावं लागलं. या विमानात 141 प्रवासी होते. नागरी विमान वाहतूक मंत्री राममोहन नायडू किंजरापू यांनी प्रवाशांची सुरक्षेला सरकार सर्वोच्च प्राथमिकता देत असल्याचं प्रसिद्धीला दिलेल्या पत्रकात म्हटलं आहे. या विमानात हायड्रॉलिक बिघाड झाल्यानं वैमानिकानं सर्व सुरक्षा नियमांचे पालन करत विमान उतरवण्याचा निर्णय घेतल्याचं नागरी उड्डाण महासंचालनालयानं म्हटलं आहे. या प्रकरणाची सखोल तपासणी करण्याचे निर्देशही महासंचालनालयानं दिले आहेत. बंगळुरू इथं सुरू होणाऱ्या बुधवारपासून न्यूझीलंड विरुद्धच्या 3 सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी 15 खेळाडूंच्या संघाची घोषणा करण्यात आली आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं जाहीर केलेल्या संघाचं नेतृत्व रोहित शर्मा करणार असून वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहची उपकर्णधारपदी निवड करण्यात आली आहे. मोहम्मद शमीची दुखापतीमुळे निवड करण्यात आलेली नाही. पहिला सामना बंगळुरूत बुधवारी 16 तारखेला, दुसरा सामना 24 ऑक्टोबरला पुण्यात, तर अंतिम आणि तिसरा कसोटी सामना मुंबईत वानखेडे स्टेडियमवर 1 नोव्हेंबरला होणार आहे. भारत आणि बांगलादेश क्रिकेट संघादरम्यानचा 20 षटकांचा तिसरा आणि मालिकेतला अंतिम सामना आज हैदराबाद इथं खेळला जाणार आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार संध्याकाळी 7 वाजता सामना सुरू होईल. याआधीचे दोन्ही सामने जिंकून भारतानं मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी घेतली आहे. हवामान विभागानं आज केरळ राज्यासाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. राज्यातल्या तिरुवनंतपुरम, कोल्लम, कोट्टायम, एर्नाकुलम आणि थ्रिसूर या 5 जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. नदी किनारी तसंच दरड प्रवण क्षेत्रात राहणाऱ्या नागरिकांनी सुरक्षित स्थळी जाण्याचा इशारा राज्य प्रतिसाद दलानं दिला आहे. कोट्टायम जिल्ह्यातल्या मणिमला नदी धोक्याच्या पातळीवरून वाहत असल्यानं तेथील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. पूर्व आशियाई देशांच्या शिखर परिषदेची सांगता, दोन दिवसांच्या लाओ दौऱ्यानंतर पंतप्रधान मायदेशी परतले, चालू आर्थिक वर्षात प्राप्तीकर विभागाकडे प्रत्यक्ष करापोटी 13,57,000 कोटी रुपये जमा, विजयादशमी सणाचा आज देशभरात उत्साह, नागपुरात रेशीम बागेचं संघाचं पथसंचलन सुरू, तर दीक्षाभूमीवर धम्मचक्र प्रवर्तन दिन सोहळा, केरळमध्ये अतिवृष्टीचा इशारा, 5 जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी। याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं। नमस्कार।